अध्याय 16 श्लोक क्रमांक 2 ज्ञानोबांनी त्याग आणि शांती याच्यावर केलेलं विवरण. आता मृत्तिका त्यागे घटू तंतु त्यागे पटू त्यजिजे जेवी वटू बीज त्यागे का त्यजूनी भिंती मात्र त्यजिजे आघवेची चित्र का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ नाना जळ त्यागे तरंग वर्षात त्यागे मेघ त्यजिजती जैसे भोग धन त्यागे तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडूनी पाही सांडिजे अशेष ही संसार जात तया नाव त्यागू म्हणे तो यज्ञांगू हे मानूनी सुभगू पार्थू पुसे. आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज सांग देवो म्हणती चांग अवधान देई तरी गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही माघवते हारपे निरुते ते शांती पैगा जैसा पर्णांबूचा उभडू बुडवून विश्वाचा पवाडू होय आपण पे निबिडू आपणची मग उगम ओघ सिंधू हा नुरेच व्यवहार भेदू परी जलैक्याचा बोधू तोही कवणा तैसी ज्ञेया देता मिठी ज्ञातृत्वही पडे पोटी मग उरे तेची किरीटी शांतीचे रूप.
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. मागच्या रविवारी आपण पादसेवन भक्ती पाहायला सुरुवात केली. पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे. पादसेवनाचा सर्वांनी केलेला जो सेवा म्हणून अर्थ आहे अनेकांनी केलेला तो गृहीत धरून सेवन म्हणजे स्वीकारणे आहारात घेणे त्याच्याशी एकरूप होणे असा खरा अर्थ आहे. आणि समर्थांनी सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे हा जो सेवावे हा शब्द आहे तो देखील अशाच प्रकारे एखादी गोष्ट स्वीकारावी घ्यावी आपल्यामध्ये समावून घ्यावी अशाच अर्थाने लिहिलेला आहे. जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न सेवीत जावे तरी श्री हरी पावी जो जेतो स्वभावे. हरिचिंतनपूर्वक अन्नाचं सेवन करत जावं तेव्हा तो हरी हा स्वभाव आपला होऊन जाईल. पाविजे तो स्वभावे, आपला आपल्या स्वभावाला, स्वभावाला तो प्रभावित करेल. तशा प्रकारे आपल्या कायेनी, वाचेनी, मनानी आणि मनोभावे, म्हणजे अत्यंत भावपूर्ण अशा मनानी, भाव ठेवून कायेनी, भाव ठेवून वाचेनी, भाव ठेवून मनानी आणि भावानी देखील सद्गुरूंचे जे पाय आहेत, म्हणजे सद्गुरूंचा जो बोध आहे, त्या बोधाचं सेवन करावं. आपण पाहिलं कायेनी सेवन करणं म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या साधनेकरता म्हणून काया वापरणं. ती जर वापरलीच नाही तर पुढं सेवन कसं होणार बोधाचं? करंटा पडोनी उताणा करी नाना प्रकारींच्या कल्पना अशांनी तर काही मिळणार नाही. जर काही मिळायचं असेल तर शरीर चांगलंच वापरलं पाहिजे. अंबुराव महाराज, उमदीकर महाराज, कट्टानी साधना करणं असं जे म्हणायचे, तशी साधना केल्याखेरीज, देह साधनेकरता वापरल्याखेरीज काहीही होणार नाही. 10 मिनिटाच्या आणि 12 मिनिटाच्या आणि 22.5 मिनिटाच्या साधनेनी काही होणार नाही. अनुग्रह घेऊन 6 वर्ष झाली पण अजून काही होत नाही, ध्यानाला किती बसतोस ते फार जमत नाही. अर्धा तास बसतो, मग अर्ध्या तासा एवढंच होणार. जर खरं ध्येय म्हणून ठेवलेलं असेल तर त्या कारणाकरता म्हणून शरीर वापरणं हे आवश्यकच आहे. जर वापरलं नाही तर तेवढ्या प्रमाणातच मिळणार. म्हणून दीर्घकाळ साधना हा बोध मिळवण्यासाठी करायला हवी. तसंच वाचेनी आणि मनानी देखील. साधना करत असताना देखील देह वापरला तर तो भावासहित वापरला पाहिजे. हडेल हप्पी चालणार नाही. ते आत बुद्धीला पटलं पाहिजे, बुद्धी पुरस्सर त्याच्यामध्ये मन ओतलं गेलं पाहिजे, मनानी चित्तही त्या ठिकाणी लावलं पाहिजे. आणि हे सगळं होण्यासाठी म्हणून देह हा उत्तम रीतीने आणि भरपूर साधनेच्या ठिकाणी लावला पाहिजे. आपण मागच्या वेळेला ही ओवी पाहिलेली आहे. सद्गती जर हवी असेल तर सद्गुरूंच्या पायाचं अशा प्रकारे सेवन करावं, म्हणजे सद्गुरूंच्या बोधाचं सेवन करावं, पायाचं सेवन करावं. याचा अर्थ सद्गुरूंचे पाय म्हणजे सद्गुरूंचा बोध. सद्वस्तू दाखवी सद्गुरू, सकळ सारा सार विचारू, परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे. कशाकरता सद्गुरूंच्या पायाचं सेवन करायचं? सद्गुरू सांगतात तशा प्रकारे वागायचं, कारण सद्गुरूंनी सद्वस्तूकडे निर्देश केलेला असतो. दाखवी याचा अर्थ जेव्हा सद्गुरू सांगतात की ते परमात्मतत्वच तू आहेस, तत्त्वम असी, तेव्हा तो निर्देश असतो. आणि त्या निर्देशाप्रमाणे, त्यांनी केलेल्या खुणेप्रमाणे, दाखवलेल्या खुणेप्रमाणे सार आणि असार याच्या संबंधी सतत जागरूक राहून परब्रह्माचा निर्धार, म्हणजे आपण ब्रह्मस्वरूप आहोत, आपण देह मन बुद्धी नाही, अशा प्रकारचा निर्धार आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर होतो, दृढ होतो. अंतरी बाणे असं म्हटलेलं आहे. जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संगत त्यागे वीण येना अनुभवासी, तो परब्रह्माचा निर्धार की जे परब्रह्म दृष्टीला दिसत नाही, दृष्टीचा तो विषय नाही। याचं कारण आपली जी दृष्टी आहे त्या दृष्टीच्या माग तो आहे, दृष्टीच्या पुढे आपण सगळं पाहू शकतो, आपण जगत पाहतो। दृष्टीला म्हणजे डोळ्याला आत वळून आत पाहता येत नाही, कोणत्याच इंद्रियाला आत पाहता येत नाही। उपनिषद म्हणतात की परांची खानी व्यतृणत स्वयंभू, तो परमात्मा स्वयंभू आहे, त्याला कोणाची गरज नाही। त्यांनी जगताकडे जगताचा अनुभव घेण्यासाठी म्हणून मात्र इंद्रियांची मुखं बाहेर बसवलेली आहेत, म्हणून डोळे बाहेर पाहतात, कान बाहेरचं ऐकतात, स्पर्श देखील बाहेरचं ज्ञान घेतो। तस्मात परान पश्यती, म्हणून ती बाहेर पाहतात, न अंतरात्मन, आत त्यांना पाहताच येत नाही। अंतर मुख इंद्रिय करण हा शब्द तसा व्यर्थ आहे, कारण आत वळवून त्यांना आत काहीच पाहता येत नाही, आत त्यांना काही अनुभवता येत नाही। ती अंतर्मुख करायची म्हणजे ती बाह्य विषयापासून परावृत्त करायची, बस एवढं त्यांचं सहकार्य आपल्याला हवंय। डोळे आत वळवून पाहता येत नाही, पण डोळ्यांनी पाहणं बंद करायचं। कानालाही आत काही वळवता येत नाही, पण बाहेरचा जो आवाज आहे त्या आवाजाच्या रोधाने वृत्ती उठू द्यायची नाही, एवढं काम करू कानाच्या योगाने जमावं। जी वस्तू दृष्टीला दिसत नाही, दृष्टी किंवा डोळा हे संकेतांनी घ्यावं, कोणत्याच इंद्रियांना नाही। परमात्म्याचा अनुभव इंद्रियांना नाही, परमात्म्याचा अनुभव मनाला नाही। यतो वाचा निवर्तन्ते, ज्या ठिकाणी वाणी परत फिरते, अप्राप्य मनसासह, मनाला देखील तो प्राप्त नाही। त्या परमात्म्याबद्दल म्हटलं जातं की तो अदृष्टो द्रष्टः, अमतो मंतः, अविज्ञातो विज्ञातः। तो दिसत नाही, तो अदृष्ट आहे, पण त्याच्या सहाय्याने तो द्रष्टाहून मात्र सगळं पाहू शकतो, पण त्याला पाहण्याची सोय नाही। त्याच्या संबंधी चिंतन करता येत नाही, मनन करता येत नाही, पण मन मात्र त्याच्यामुळे चिंतन करू शकतं। तो अमतो असाच राहतो, पण तो मनता होऊ शकतो, तो मनन करणारा होऊ शकतो, तो द्रष्टा होऊ शकतो। बुद्धीने त्याला जाणता येत नाही, पण जाणण्याचं सामर्थ्य त्याच्यामुळे बुद्धीला प्राप्त होऊ शकतं। ही वस्तू दृष्टीला दिसत नाही म्हणजे कोणत्याच इंद्रियांना ती आकलनाला आकलनाच्या पलीकडेच राहते, आणि मनास तेही भासेना, संगत त्यागे वीण येना अनुभवासी। हा संगत त्याग हा समर्थांचा विशिष्ट शब्द आहे, भगवद्गीतेमध्ये देखील संगत त्याग शब्द आहे, पण दासबोधात जेव्हा संगत त्याग हा शब्द येतो तेव्हा अहंतेचा त्याग असा त्याचा अर्थ आहे। भगवद्गीतेमध्ये संगत त्याग म्हणजे बऱ्याच वेळेला इंद्रियांचा त्याग, कर्माचा त्याग, कर्माचा संग, कर्मफलाचा संग, कर्मफलाचा त्याग, अशा विविध अर्थांनी संगत त्याग शब्द आलेला आहे। दासबोधात नेहमी एकाच पद्धतीने आलेला आहे, तो म्हणजे संगत त्याग म्हणजे अहंतेचा त्याग, बस देह अहंतेचा त्याग म्हणजे संगत त्याग। शुद्ध स्वरूप असा मी, जो खरा निर्गुण निराकार अव्यक्त असा आहे, मला गुण नाहीत, सत्व रज तम या गुणांच्या में पलीकडचा आहे। मला आकार नाही, निर्गुण याचा अर्थ गुणांच्या जसा पलीकडचा तसा सगुणही नसलेला असा वस्तुतः मी आहे। मला आकार नाही, मला रंग नाही, मी केवळ जाणीव स्वरूप आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जयाचे आकाराविण असणे। तुम्ही कधी कल्पना केली आहे की आकार नाही पण वस्तू आहे अशी कल्पना केली आहे? म्हटलं की त्याला आकार आला। पण ही परमात्म वस्तू अशी आहे की ती आकाराशिवाय असते, त्याच्या आधाराने ती आहे। म्हणून देहाला आकार आहे, पण ती मात्र आकाराखेरीजच असते, ती जाणीव स्वरूप आहे। ही जी जाणीव स्वरूप निज वस्तू आपलं स्वरूप, त्या स्वरूपाजवळ त्या स्वरूपाचा आणि देहाचा संबंध आला, आपल्या अंतर्यामी तो आहे। जसा मी आता बोलतो आहे त्याच्या सत्तेवर बोलतो आहे, तुम्ही ऐकता आहात त्याच्या सत्तेवर ऐकता आहात, पण ज्याच्या सत्तेवर तुम्ही ऐकताय, ज्याच्या सत्तेवर मी बोलतो आहे, तो देह नाही, देह त्याच्या सत्तेवर आहे। तो निरधिष्ठान आहे, त्याचं अधिष्ठान देहाला आहे। त्याचं अधिष्ठान ज्या देहाला आहे त्या देहाला तो मी असं म्हणतो। नेहमी चैतन्य हे देहाखेरीज प्रतीतच होत नाही। देह नसेल तर चैतन्य कसं प्रतीत होणार? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मोटके देहाचे उभे आणि चेतना तेथ उफलवे। मोटके म्हणजे अगदीच छोट, म्हणजे हातभर कोपरभर एवढंच, आणि त्या ठिकाणी चेतना निर्माण होते त्या देहाला। ती चळवळीचे नि लोभे आला भटती तेव्हा जन्म झाला, आनंद होतो, पण ती चेतना कधीच दिसलेली नाही कोणाला। आपल्या आत असलेली चेतना आपल्याला कधीही दिसलेली नाही। याचं कारण ती दृष्टीचा विषय नाही। पण लहान बाळाची अर्भकाची हालचाल जाणवते, लेबर रूम मध्ये ती माता झगडते आहे आणि बाहेर नातेवाईक बसलेले आहेत, दार लावलेलं आहे, पण एक बारीक आवाज येतो रडण्याचा। सगळे आनंदित होतात, आ झाला जन्म झाला। चेतना जी आहे त्या चेतनेच्या योगाने आवाज आला, रडण्याचा आवाज आला, जन्म झाला। आणि आश्चर्य म्हणजे ते छोटं मूल त्याच्या बारीक डोळ्यातून आपल्याकडे पाहतं, त्याची बुबुळं फिरवतात इकडं तिकडं, सगळीकडं पाहतं, डोळे मिटतं, जांभया देतं, तोंड वेडवाकडं करतं, जीभ बाहेर काढतं। आपल्याला किती बरं वाटतं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ये चळवळीचे ती लोभे आला म्हणती, ते ती चळवळ करतं, त्यामुळे लक्षणांनी समजतं की हा जन्माला आला। देहाला चेतनेची गरज आहे आणि त्या चेतनेमुळे तो आला असं म्हटलं जातं। ती चेतना त्या देहाला मी असं समजते, मग त्या देहाची सगळी सुख दुःख ही माझी सुख दुःख होतात। त्या देहाचे मान अपमान हे माझे मान अपमान होतात. चेतनाही निसंग खरी, बघा परत संग हा शब्द आलाच. ती संगरहित आहे, पण संगरहित चेतनेला प्रगट होण्यासाठी देहाची गरज आहे. ज्या देहाच्या योगाने तो प्रगट होतो त्या देहाला तो मी असं म्हणायला सुरुवात करतो. आणि हा मी उपस्थित असल्यामुळं तत्वत निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अशा चेतनेचा अनुभव आपल्याला येतच नाही, आपण त्या अनुभवापर्यंत पोचतच नाही. कारण प्रत्येक वेळेला तो देह मी आडवा येतो, मन आडवं येतं, बुद्धी आडवी येते, देह आडवा येतो. अस्थीचे देही मांसाचा डोळा, पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, असं होणं शक्य नाही. कारण तो स्वतःला देह समजायला सुरुवात करतो. म्हणून समर्थ असं म्हणतात की ती वस्तू दृष्टीला दिसत नाही, मनाला देखील ती प्राप्त नाही, आणि संगत त्यागाशिवाय तिचा अनुभव नाही. आपल्याला ज्या देहाचा संग आहे त्या देहाच्या संगाखेरीज त्याचा अनुभव आहे, पण त्यासाठी देहाचा संग, देह मी या भावनेचा संग सुटला पाहिजे असं समर्थ सांगतात. संगत त्यागे अनुभव घेता संगत त्याग नसे. आणि नेहमी अनुभव घेण्यासाठी म्हणून प्रवृत्त होणारा हा इंद्रियांनी अनुभव घेण्याची इच्छा करतो. जसं लहान मूल, तुम्ही त्याच्या छोट्याशा मुठीमध्ये तुमचं बोट दिलं तर ते बोट घेतं आणि तोंडात घालतं. त्याला बाहेरच्या पदार्थांचा जो अनुभव आहे तो अनुभव इंद्रियांनी घ्यायचा असतो एवढं माहीत असतं. चाखून पाहणं, खाणं, पाहणं, ऐकणं, स्पर्श करणं, याच्यातून त्याची अनुभव विद्या विकसित व्हायला सुरुवात होते. आणि त्याला हे पक्कं समजतं की या जगताचा जो अनुभव आहे तो अनुभव देण्यासाठी म्हणून इंद्रिय, आपल्याला लाभलेली जी इंद्रिय आहेत ती सर्वार्थानी योग्य आहेत आणि त्या इंद्रियांनीच त्याचा अनुभव येऊ शकतो. असं असल्यामुळं प्रत्येक गोष्टीचा अनुभव इंद्रियांनी घेणं हेच आपल्याला माहीत आहे. आणि ही गोष्ट या ठिकाणी परमात्माचा अनुभव घेण्याच्या ठिकाणी नेमकी विरुद्ध जाते, आडवी येते. जेव्हा जेव्हा तुम्ही अनुभव घ्यायला म्हणून जाता परमात्म्याचा, तेव्हा देह अहंतेचा, देह मी या भावनेचा त्यागच घडत नाही. कारण अनुभव घ्यायला जाणारा हा इंद्रियांच्या सहाय्याने अनुभव घेणार, बरोबर आहे की नाही? दुसरा कसा अनुभव घेणार? कितीतरी साधकांची इच्छा असते की काहीतरी थोडा बहुत अनुभव यावा, परमात्म्याचा अनुभव नाही. हे गणितच अवघड होऊन जातं. याचं कारण अनुभव घेण्यासाठी म्हणून तुमच्याजवळ जी साधन आहेत ती परमात्म्याचा अनुभव घेण्यासाठी निरुपयोगी आहेत, म्हणून परमात्म्याचा अनुभव नाही. तुमच्याकडे इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन 11, बुद्धी, या कशाचाच उपयोग नाही. एरवी या सर्वांनीच जगताचा अनुभव येतो, यांच्याखेरीज अनुभवच नाही. पण परमात्म्याच्या अनुभवाच्या ठिकाणी मात्र ते अगदीच कुचकामी ठरतात. अनुभव घेता संगत त्याग नसे, अनुभव घेण्यासाठी म्हणून तुम्ही बसलात की संगत त्यागच होत नाही, मनाचा त्याग होत नाही, वृत्तीचा त्याग होत नाही, चित्ताचा त्याग होत नाही, मी अनुभव घेणारे या भावनेचा त्याग होत नाही। आणि ते म्हणतात की संगत त्यागे, आणि जेव्हा संगत त्याग होतो तेव्हा अनुभव न दिसे, आणि जेव्हा खरंच संगत त्याग होतो याचा अर्थ ध्यानाला बसलेला वृत्तींकडे साक्षीत्वानी पाहत पाहत, मी ध्यानाला बसलेलो आहे, डोळे मिटलेले आहेत, याचा अर्थ काय माहितीये का तुम्हाला? याचा अर्थ असा आहे की आता मी कोणतंही इंद्रिय वापरू इच्छित नाही, असा त्याचा अर्थ आहे। मी डोळे मिटले, पायाने चालणं नाही, हाताने काम करणं नाही, तोंडात गोळी ठेवून खडीसाखर ठेवून काही चघळणं नाही, कानावर आवाज ऐकू येईल पण आवाजाच्या अनुरोधाने चित्तवृत्ती उठू द्यायची नाही, असा निश्चय केलेला आहे। आवाज ऐकू येणं गरजेचं आहे मनुष्य म्हणून, कारण ते सुरक्षिततेकरता दिलेलं आहे इंद्रिय, ते कधीही बंद होत नाही। पण तुम्ही ध्यानाला बसलेले आहात तुमच्या घरात आणि रस्त्यावर कर्कचून ब्रेक दाबल्याचा आवाज आला, तर चित्तवृत्ती उठू देऊ नका, काय झालं कोण जाणे, कोण मध्ये आलं, काही झालेलं नाहीये ना, तो तुम्हाला समजो आणि त्याबद्दल तुम्ही काहीच करू नका, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा। तुम्ही ध्यानाला बसलेले आहात आणि फोनची रिंग वाजली, आता थोडी अवघड अवघड गणित सांगतो, तर तुम्ही म्हणा की ही माझी ध्यानाची वेळ आहे, माझ्याकडे ज्याचं काम आहे तो ध्यान झाल्यानंतर फोन करेन, मी फोन उचलणार नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करा। तुम्ही ध्यानाला बसलेले आहात आणि तुमची पत्नी म्हणते की आज काय जास्त बसायचं की काय, यांना कोण जाणे भाजी कधी आणणार, लक्ष देऊ नका, लक्ष देऊ नका, तुम्ही ऐका आणि सोडून द्या, तरच तुम्हाला ध्यान शक्य आहे। आवाजाचा त्याग, आवाजाच्या अनुरोधाने उठणाऱ्या वृत्तीचा त्याग, मी तुम्हाला असं सांगतोय की मी डोळे मिटून बसलेलो आहे, तर मी इंद्रियांच्या बाबत कसं असावं हे तुम्हाला सांगतो आहे। याचा अर्थ इंद्रियांचा जो संघ आहे मला, तो संघ मी वापरू इच्छित नाही, तो वापरणं जरी बंद केलं आणि बाहेरच्या विश्वापासून डोळे मिटून घेतले तरी देखील जेवढं विश्व बाहेर आहे तेवढंच सगळं आत आहे। डोळे मिटून घेतले तरी देखील तुमची सगळी नाती तशीच्या तशी कायम आहेत, तुमचा बँक बॅलन्स तुमच्या मनामध्ये आहे, तुमची सगळी कर्म जी आहेत बाहेरची ती सगळी आत देखील आहेत, मनोव्यापार सगळे आहेत, शत्रू मित्र आहेत। आता या मनाच्या संघाचाही त्याग तुम्हाला करायचा आहे। मन तर अशी गोष्ट नाही झटकलं की गेलं बाजूला, असं तर करता येत नाही, म्हणून युक्ती मनाच्या म्हणजे मनाचा जो संघ आहे त्याच्या त्यागासाठी अशी सांगितलेली आहे की मनात जो विचार उठेल तो विचार, पहिला उठणारा विचार तुमच्या हातात नाही, तो कुठलाही उठेल, तो उठलेला तुम्हाला समजेल त्याच ठिकाणी तुम्ही थांबा, त्याच्या संबंधी पुढचा विचार उठू देऊ नका. विचार उठेल, पुढचा विचार उठू देऊ नका. याला मनाच्या संघाचा त्याग करण्याचा अभ्यास म्हणतात, याला साक्षित्व म्हणतात. साक्षित्वानी द्रष्टुत्वानी जो विचार उठतो आहे तो विचार समजेल, पण तुम्ही त्याच्याबद्दल आतून हालचाल करू नका. याच्यासाठी तुम्हाला तुमच्याच मनाचे दोन भाग करावे लागतात. एक भाग साक्षी आहे, द्रष्टा आहे, आणि दुसरा भाग स्वैर उठणारा विचार आहे. तुम्ही आपण साक्षी आहोत, द्रष्टा आहोत, आणि समोर जो विचार उठेल त्याला प्रतिसाद द्यायचा नाही, अशा प्रकारे बसा. विचाराचा वेग कमी होईल, कारण विचाराने उठावं आणि तुम्ही विचार करायला सुरुवात करावी असं सतत घडत असतं. त्याच्याऐवजी विचार उठला आणि एका प्रतिविचाराने, साक्षी विचाराने, की हा विचार आपण करणार नाही, त्यामुळे विचाराचा जो विलक्षण वेग आहे तर त्या वेगाला खीळ बसते. एका मिनिटामध्ये किती 16-17 विचार उठतात असं शास्त्रज्ञ म्हणतात. प्रत्येक विचार उठला आणि तुम्ही म्हणालात की हा विचार आत्ता नाही, असा साक्षी विचार निर्माण केला तर समोरचा विचार गळून पडतो आणि आत्ता विचार नाही, हा विचार तो आला म्हणूनच उद्भवलेला आहे, तो त्रासदायक नाही, तुम्ही साक्षी आहात. परत एखादा विचार उठेल पण त्या दरम्यान विचाराचा वेग कमी होतो. विचाराचा वेग कमी होतो तसं समोरचा विचार संपला किंवा तुम्ही सोडून दिलात आणि आपण साक्षी आहोत, हा विचार तो आला म्हणून, पण आता तो विचार वागवायचं कारण नाही, तुम्ही सावधपणाने फक्त पाहत बसलेले आहात. अशा वेळेला 2-4 क्षण विचार नाहीत असे जातात, तेही तुम्ही वेगळेपणाने साक्षीत्वाने पाहत आहात. या सगळ्या कृतीमध्ये एका मिनिटात उठणारे 16-17 विचार हे 10-12 एवढे कमी होतात आणि मध्ये काही निर्विचार क्षण तुम्हाला मिळायला सुरुवात होते. हे निर्विचार क्षण मोठे होतात आणि उठणाऱ्या विचारांची संख्या जेव्हा कमी होते तेव्हा एका मिनिटात 5-4-3 इतके कमी विचार उठतात. आणि तो विचार उठल्या उठल्या तुम्ही बाजूला सारलेला असल्यामुळं बाकीचा सगळा वेळ हा निर्विचार होता, म्हणजे समोर उठलेल्या विचाराचा संघ तुम्ही सोडलेला होता. आता समोर उठलेल्या विचाराचा संघ तुम्ही सोडलेला होता आणि असा दीर्घ काळ जर गेला तर आपण साक्षी आहोत हा साक्षी विचार धरून ठेवण्याचं कारणच उरत नाही, म्हणून तोही आपोआप गळून पडतो. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने विचाराखेरीज, मनाखेरीज, वृत्तींखेरीज, चित्ताखेरीज असे असता, त्यावेळेला मनाच्या संघाचा त्याग होतो. त्यावेळेला हे सगळं बोलायला सोपं जरी असलं, म्हणजे 15 मिनिटात बोलून झालं तर 15 वर्षात जमणं कठीण, 15 वर्षात हे जमतं, पण तुम्ही कमी बसता म्हणून जमत नाही, तुम्ही सावधपणाने बसत नाही म्हणून जमत नाही. एरवी न जमण्यासारखं याच्यात काही नाही. माझ्या कल्पनेप्रमाणे जर चांगलाच बसणारा असेल तर 3-1 वर्षात ध्यान चांगलं व्हायला काहीच हरकत नाही. 2-3-4 वर्षांमध्ये तो उत्तम ध्यानाला बसलाच पाहिजे असं होऊ शकत नाही. आणि 6 वर्षात 10 वर्षात 12 वर्षात त्याला समाधान हे मिळतंच मिळतं. हा जेव्हा संगत्याग होतो, मला तुम्हाला सांगायचं आहे की इंद्रियांच्या संघाचा त्याग होतो, मग मनाच्या संघाचा त्याग होतो. मनाच्या संघाचा जेव्हा त्याग होतो म्हणजे समोरच्या वृत्तीचा त्याग झाल्यानंतर आणि दीर्घकाळ वृत्तीरहित राहिल्यामुळं तुम्ही जी मी साक्षी आहे ही जी साक्षी वृत्ती धरून ठेवलेली होती तीही जेव्हा नाहीशी होते किंवा गळून पडते तेव्हा खऱ्या अर्थाने दोन्ही बाजूंनी असणारं तुमचं मन संपून जातं आणि मग तुमच्या असं लक्षात येतं की तुम्ही मनरहित इंद्रियांची जाणीव नाही देहरहित देहाची जाणीव नाही मनाची जाणीव नाही तरी देखील काहीतरी शिल्लक राहिलं ती म्हणजे तुमची शुद्ध जाणीव शिल्लक राहते ज्या शुद्ध जाणीवेच्या अधिष्ठानावर तुमची इंद्रिय कार्यरत असतात मन कार्यरत असतं तुमची इंद्रिय आणि मन आणि तर्कबुद्धी यांच्या संघाचा त्याग घडल्यानंतर तुम्ही वस्तू फक्त होऊन राहता जी राहते ती वस्तू परमात्मा परब्रह्मसत्ता बाकी तिथं काहीच नसतं जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना संगत त्यागे वीण येना अनुभवासी पण हा जो अनुभव आहे हा अनुभव घेण्यासाठी तिथे इंद्रिय शिल्लक नसतात मन शिल्लक नसतं हा अनुभव कोणालाच येत नाही इंद्रियाला नाही मनाला नाही आणि बुद्धीलाही नाही मग अनुभव शब्द कसा वापरला कोणाला हा अनुभव येतो हा अनुभव ज्याचा त्याला येतो ती जी शुद्ध जाणीव आहे ती स्वतःला आपण आत्मरूप आहोत असंच ओळखते ती स्वसंवेद्य आहे स्वतः स्वतःला जाणायला समर्थ आहे असं असल्यामुळं तिला ओळखण्यासाठी तिची ओळख करून देण्यासाठी बाकी कशाचीच गरज नाही अनुभव घेता संगत त्याग नसे संगत त्यागे अनुभव न दिसे हे अनुभवी यासीच भासे म्हणून जो या अनुभवामध्ये मुरालेला आहे त्यालाच हे कळतं समर्थ म्हणतात येरा गथा गोवी इतर म्हणतात काय चाललंय कोण जाणे कसली वृत्ती कसलं साक्षीत्व कसली इंद्रिय निरस्त करणं भाकड कथा आहेत असं कधीही होत नाही पण जो करणारा आहे जो अनुभवीच आहे याच्यातला त्याला देहाखेरीज मनाखेरीज बुद्धीखेरीज कसा अनुभव स्वतःचा येतो आत्म्याचा येतो हे ज्याला कळतं त्यालाच कळतं या पश्यती स पश्यती जो हे पाहतो तोच खरा पाहतो आणि इतरांना खरं म्हणजे फार विलक्षण गोष्ट ऐकल्यानंतर ऐकताना आपण कसे आश्चर्यचकित होतो तसे आश्चर्यचकित होण्याचा भाव कित्येकांच्या डोळ्यात मला दिसतोय कित्येकांच्या डोळ्यात मला असं दिसतंय की हो बरोबर आहे असंच होतं तुम्ही बसणारे आहात तुम्हाला कधी न कधीतरी थोडा तरी याचा अनुभव आहे उत्तम ध्यान जेव्हा लागतं तेव्हा कशाचीच जाणीव नसते आणि मग तो नंतर म्हणतो की वा आजचं ध्यान फार छान झालं अशी ही गंमत आहे अनुभव घेता संगत त्याग नसे संगत त्यागे अनुभव न दिसे हे अनुभवी यासीच भासे येरा गथा गोवी इतरांना या केवळ गोष्टी वाटतील बोलण्याच्या पण जेव्हा तो त्याचा अनुभव घेतो तेव्हा अनुभव घेणारा देह नसतो मन नसतं बुद्धी नसते तर देह मन बुद्धीच्या आत असणारी जी जाणीव असते शुद्ध जाणीव असते ती आपल्या स्वतःला अनुभवत असते तीच तिथं केवळ शिल्लक असते, तेव्हा जगदाभास नसतो. जगदाभास जो जागृतीत असतो त्याचं मनात उठणारं प्रतिबिंब तेही नसतं, तेव्हा काहीच नसतं. ती जी स्थिती आहे ती स्थिती परमशांत असते, परम सुखकर अशी असते. तिथं परम हा एकच शब्द आहे. परम याचा अर्थ सर्वांच्या पलीकडे असणारी शांती, समाधान, आनंद, तृप्ती अशी तिथं भरून राहिलेली असते. त्याचा मुख्यतः अनुभव शांतीनी येतो, कारण त्याचं स्वरूपच शांत स्वरूप आहे. जेव्हा हालचाल निर्माण होते तेव्हा ते मनाचं काम आहे, इंद्रियांचं काम आहे, चित्ताचं काम आहे. ते तत्व स्वभावतः शांतच आहे. शांतः अयम आत्मा असं आत्म्याबद्दल म्हटलेलं आहे. त्याचं शांत असणंच सुखकर आहे, आनंददायी आहे. त्यालाच आनंद असं म्हटलेलं आहे. अनुभव घेता संगत त्याग नसे, संगत त्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवी यासीच भासे, येरा गथा गोवी. संगत त्याग आणि निवेदन, विदेह स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी, विज्ञान हे शब्दही एक रूप फार महत्वाचे होईये. मला असं वाटतं की या अशा समासांमध्ये समर्थांनी उपनिषदांनाही ओलांडलेलं आहे. श्रवण, कीर्तन आणि विष्णोह स्मरण या तीन गोष्टींनी प्रेरित झालेली व्यक्ती सद्गुरूंकडे जाते, सद्गुरूंचा अनुग्रह घेते आणि सद्गुरूंना सेवन करते, सद्गुरूंच्या बोधाला सेवन करते. आणि हे सेवन झाल्यानंतर मग अर्चन आहे, मग वंदन आहे, मग दास्य आहे, मग सख्य आहे, मग आत्मनिवेदन आहे. म्हणून खरं नवविधा भक्तीतलं अर्चन देखील ज्ञानोत्तर पूजा आहे, वंदन देखील ज्ञानोत्तर वंदन आहे, दास्य देखील ज्ञानोत्तर आहे, सख्य देखील ज्ञानोत्तरच आहे, आणि आत्मनिवेदन ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. या पादसेवनापाशी आपण थांबलोय आज, इतकंच. कारण इतकी मोठी एक जंक्शन ओवी आता लागली, संगत त्याग आणि निवेदन, विदेह स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी, विज्ञान हे सप्तही एक रूप, सात शब्द समर्थांनी सांगितले. त्याच्यातला हा संगत त्याग त्याचं वर निरूपण झालं. आणि ते असं म्हणतात की हा जो संगत त्याग आहे ते म्हणजेच निवेदन, आत्मनिवेदन, ते म्हणजेच विदेहस्थिती, ते म्हणजेच अलिप्तपणा, ते म्हणजेच सहजस्थिती, ते म्हणजेच उन्मनी, ते म्हणजेच विज्ञान. काय ते पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोभा माहुली प्रभु स्वामी जी। राम 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 राम। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।